अणुशास्त्रज्ञ कणात, लेखिका रमा दत्तात्रय गर्गे, वाचन अमोघ वैद्य। नेहमीप्रमाणे मुलं प्रयोगशाळेत जमली होती। रोहित दादाने खडूची भुकटी करून त्याचे बारीक कण मुलांना दाखवले आणि म्हणाला, डोळ्यांना पण दिसत नाहीत एवढे बारीक कण पदार्थाचे असतात। सानिका म्हणाली, हो आपण दही बघितलं होतं ना सूक्ष्मदर्शकाखाली, मी तर आत्ता पुन्हा दही खाऊ शकेन असं वाटतच नाही। यावर सगळी मुलं हसली। रोहित दादा म्हणाला, आपल्याकडे असणाऱ्या सूक्ष्मदर्शकाखालीही दिसणार नाहीत असे काही कण असतात, त्यांना आपण अणू म्हणतो। त्यांचा शोध कोणी लावला माहितीये? कणाद महर्षींनी। रोहित दादाच पुढे म्हणाला, आज की नाही मी त्यांचीच गोष्ट सांगणार आहे। इसवी सनाच्या 600 वर्ष आधी गुजरात राज्यात प्रभास येथे कणाद यांचा जन्म झाला। त्यांच्या आईचे नाव होते सुलक्षणा आणि बाबांचे होते उलक। कणादांचे मूळ नाव होते कांतिमान। ते राहायचे ते गाव छोटेसे खेडे होते। हिरवागार निसर्ग, आकाश, नदी, शेते, डोंगर असं सगळं बघण्यात ते रमत असत।
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।